राजेश शेरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 13 राज्यांमधल्या 88 मतदारसंघात एकूण 1210 उमेदवार रिंगणात। महाराष्ट्रात 8 जागांसाठी 204 उमेदवार मैदानात। महाराष्ट्रात मावियाचं जागावाटप जाहीर। काँग्रेसला 17, राष्ट्रवादी पवार गटाला 10, तर शिवसेना ठाकरे गटाला 21 जागा। चैत्री नवरात्र आणि गुढीपाडव्याच्या सणाचा सर्वत्र उत्साह। आणि शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्सची 75,000 झेप, निफ्टीही नव्या उच्चांकावर। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 13 राज्यांमधल्या 88 मतदारसंघात एकूण 1210 उमेदवार रिंगणात असल्याचं काल अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झाल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे। एकूण 88 मतदारसंघात 26 एप्रिलला मतदान होणार आहे। दुसऱ्या टप्प्यासाठी एकूण 2633 अर्ज आले होते, त्यातील 1428 अर्ज बाद झाले। केरळमधून सर्वाधिक 500 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्रिपुरामधील 1 मतदारसंघात सर्वात कमी 14 अर्ज आले असून महाराष्ट्रातल्या नांदेड मतदारसंघात सर्वाधिक 92 अर्ज आले आहेत। या टप्प्यासाठीचं मतदान 26 एप्रिलला आहे। या टप्प्यात महाराष्ट्रातल्या 8 लोकसभा मतदारसंघातील एकूण दर 95 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले, त्यामुळे आता 204 उमेदवार रिंगणात आहेत। अमरावतीमध्ये 37, परभणीत 34, हिंगोलीत 33, वर्ध्यात 24, नांदेडमध्ये 23, बुलढाण्यात 21, यवतमाळ वाशिममध्ये 17 आणि अकोल्यात 15 उमेदवार निवडणूक लढवत आहेत। आगामी लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रात काँग्रेस 17 जागा लढवणार असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 10 तर शिवसेना उद्धव ठाकरे गट 21 मतदारसंघात उमेदवार उभे करणार आहे। महाविकास आघाडीच्या जागावाटपाची अंतिम घोषणा आज मुंबईत शिवाला इथं करताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी ही माहिती दिली। मुंबईत एकूण 6 जागांपैकी 4 जागांवर शिवसेना तर 2 जागांवर काँग्रेस लढणार आहे। याबरोबरच काँग्रेस नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक आणि मुंबई उत्तर आणि उत्तर मध्य या मतदारसंघातून लढणार आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष बारामती, शिरूर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण आणि बीड या जागांवर लढणार आहे। शिवसेना मुंबईच्या 4 जागांबरोबरच जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ वाशिम आणि मुंबई दक्षिण मध्य, उत्तर पश्चिम, दक्षिण मध्य आणि ईशान्य मुंबई या मतदारसंघात लढणार आहे। सर्व घटक पक्ष एक दिलानं लढून विजय मिळवतील असा विश्वास यावेळी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला। यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते। पश्चिम बंगालमधील निवडणूक निर्भय वातावरणात व्हावी यासाठी निवडणूक आयोगानं केंद्रीय गृह मंत्रालयाला केंद्रीय राखीव सशस्त्र दलाच्या 100 अधिक तुकड्या तैनात करण्याचे निर्देश दिले आहेत। सीआरपीएफच्या 55 आणि सीमा सुरक्षा दलाच्या 45 तुकड्या पश्चिम बंगालमध्ये तैनात केल्या जाणार आहेत। 15 एप्रिलपर्यंत या तुकड्या तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। दिल्लीतल्या मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के कविता यांची न्यायालयीन कोठडी 23 एप्रिल 2024 पर्यंत वाढवली गेली आहे। या प्रकरणी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयात झालेल्या सुनावणीत काल न्यायालयानं के कविता यांचा अंतरिम जामीन नाकारला आणि त्यांची न्यायालयीन कोठडी नाकारली। के कविता या दिल्लीच्या सत्ताधारी आप पक्षाला मद्य परवान्यांच्या बदल्यात लाच देण्याचा आरोप असलेल्या दक्षिण भारतातल्या समूहाशी संबंधित असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। या प्रकरणी त्यांना 15 मार्च रोजी हैदराबाद इथं अटक केली होती। श्रोतेहो, राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरु केला आहे। कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण नांदेड लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत। संध्याकाळी 6:15 ते 7:30 वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. चैत्र प्रतिपदेला नवीन वर्षाचं स्वागत करणारे विविध सण उत्सव आज देशभरात साजरे करण्यात येत आहेत. जम्मू काश्मीरमध्ये नवरेह निमित्त शारिका देवीचा उत्साह साजरा होत आहे. खीर भवानी, टिक्कर, तुलमला या ठिकाणी देवी मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे. चैत्री नवरात्राचा प्रारंभ आज होत असून देशाच्या उत्तर भागात पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये सणांचा उत्साह आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देशवासियांना गुढीपाडवा, चेतीचंद, नवरेह, युगादी आणि सजीबो चेईरा ओबा च्या शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या विविध भागात विविध नावांनी साजरा होणारा हा सण उन्हाळ्याचा आरंभ म्हणून देशाच्या विविध भागात साजरा होत असून या सणातून शांती, सद्भावना आणि सहिष्णुतेचा संदेश मिळत असतो असंही त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हे नवीन वर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात सुखसमृद्धी आणि चांगले आरोग्य घेऊन येवो अशा शुभेच्छा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे की हा सण सुखसमृद्धी, सौभाग्य आणि चांगले आरोग्य घेऊन येवो. महाराष्ट्रात गुढीपाडवा म्हणजेच शालिवाहन शके 1946 नववर्ष प्रारंभ दिन सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. ऐकूया एक वृत्तांत.
आज चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात मराठी नववर्षाचा पहिला दिवस आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याचा सण. गुढीपाडवा हा सण आज राज्यभरात उत्साहात साजरा केला जातोय. या सणानिमित्त राज्यातली सर्व शहरं आणि ग्रामीण भागात घरोघरी उंच गुढी उभारल्याचं चित्र दिसतंय. उंच काठीला कडुनिंबाची डहाळी, त्याला गुंडाळलेलं रेशमी वस्त्र, फुलांचा हार आणि साखरेच्या गाठ्या आणि सर्वात वर तांब्याचा किंवा इतर धातूचा कलश अशा सजलेल्या उंच गुढ्या जागोजागी दिसत आहेत. गुढीपाडव्यानिमित्त राज्यात अनेक ठिकाणी स्वागतयात्रा, शोभायात्रा आणि मिरवणुकांचं आयोजनही केलं गेलंय. ठाणे तसंच मुंबईतल्या गिरगाव, दादर, बोरिवलीसह अनेक ठिकाणी शोभायात्रा काढून मराठी नववर्षाचं स्वागत केलं गेलं. ठाण्यातल्या यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते, तर धुळ्यात काढलेल्या शोभायात्रेतून मतदार जागृती केली गेली.
शेअर बाजारात आज खरेदीचा उत्साह दिसून येत आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज बाजार सुरू झाल्यानंतर थोड्याच वेळात 381 अंकांची झेप घेऊन 75,000 विक्रमी पातळी ओलांडून गेला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील 99 अंकांनी वधारून 22,765 विक्रमी पातळीवर पोहोचला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागांची खरेदी जास्त झाल्याचं दिसून येत आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात झालेल्या दोन वेगवेगळ्या बॉम्बस्फोटांमध्ये एका पोलिसासह 3 जण ठार झाले तर 20 जण जखमी झाले आहेत. काल संध्याकाळी क्वेट्टा जिल्ह्यात कुचलक इथल्या मशिदीत एक स्फोट झाला. यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाल्याची माहिती तिथल्या अधिकाऱ्यांनी दिली, तर दुसरा स्फोट खुजदार शहरातल्या बाजारपेठेत झाला. यात 2 जण ठार झाले तर 5 जण जखमी झाले. ईदनिमित्त खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी असताना हा स्फोट झाल्याचं तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. अद्याप कोणत्याही संघटनेनं या घटनांची जबाबदारी स्वीकारलेली नाही. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 13 राज्यांमधल्या 88 मतदारसंघात 1,210 उमेदवार रिंगणात. महाराष्ट्रात 8 जागांसाठी 204 उमेदवार मैदानात. महाराष्ट्रात माविआचं जागावाटप जाहीर. काँग्रेसला 17, राष्ट्रवादी पवार गटाला 10 तर शिवसेना ठाकरे गटाला 21 जागा. चैत्री नवरात्र आणि गुढीपाडव्याच्या सणाचा सर्वत्र उत्साह. आणि शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्सची 75,000 झेप, निफ्टीही नव्या उच्चांकावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.